चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट मंगळवार 12 नोव्हेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली। महाराष्ट्रात साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3250 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी इक्युम्स असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। एक्स फॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली। लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3,300.70 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.257 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3,300 ते $3,302 राहिला। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.608 झाला, तर ब्राझिलियन फ्युअलचा व्यापार 4.1529 झाला। क्रूड WTI $5,714 होते। गुरु नानक जयंतीच्या कारणास्तव भारतीय निर्देशांक, कमोडिटी फ्युचर्स, घाऊक वस्तू बाजार, धातू व सराफ आणि विदेशी क्रियाकलाप यांचा व्यापार नाही झाला।